दोन शमुवेल अध्याय एक। शौलाच्या मृत्यूनंतर व दावीद अमालेक्यांचा संहार करून परत येऊन सिकलाग येथे दोन दिवस राहिल्यावर तिसऱ्या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला। त्याने आपले कपडे फाडिले होते व डोक्यात धूळ घातली होती। तो दाविदापाशी येऊन पोहोचल्यावर त्याने त्यास साष्टांग दंडवत घातले। दाविदाने त्याला विचारिले, तू कोठून आलास? तो त्यास म्हणाला, मी इस्रायलाच्या छावणीतून निभावून आलो आहे। दाविदाने त्यास विचारिले, कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे। तो म्हणाला, लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले। शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले। दाविदाने बातमी आणणाऱ्या त्या तरुणास विचारिले, शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले? तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शौल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले। शौलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारिली। तेव्हा मी म्हणालो, काय आज्ञा? तो मला म्हणाला, तू कोण आहेस? मी त्यास म्हणालो, मी अमालेकी आहे। तो मला म्हणाला, माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर। मला यातना होत आहेत तरी माझा प्राण अद्याप कायमच आहे। तेव्हा मी त्याच्यापाशी उभे राहून त्याला वधिले, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती। मी त्याच्या मस्तकाचा मुकुट व त्याची बाहुभूषणे काढून येथे माझ्या स्वामीजवळ आणली आहेत। हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडिली आणि जितके लोक त्याचबरोबर होते त्यांनीही तसेच केले। शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्रायलाचे घराणे ही तरवारीने पडली म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले। मग दाविदाने आपणास बातमी देणाऱ्या त्या तरुण मनुष्यास विचारिले, तू कोठला? तो म्हणाला, मी एका परदेशाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे। दाविद त्यास म्हणाला, परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करण्यास हात चालवण्याची तुला भीती कशी नाही वाटली? दाविदाने एका तरुणास बोलावून सांगितले, जवळ जाऊन त्याजवर हल्ला कर। त्याने त्याजवर असा वार केला की तो मेलाच। दाविद त्यास म्हणाला, तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो, परमेश्वराच्या अभिषिक्ताला मी वधिले असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझविरुद्ध साक्ष दिली आहे। मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या संबंधाने पुढील विलापगीत गायले आणि हे धनुष्य नामक गीत यहुद्यास शिकवण्याची आज्ञा केली। पहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे। हे इस्रायला, तुझा शिरोमणी उच्चस्थानी वधिला आहे, बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत। गथात हे सांगू नका, अश्कलोनच्या आळ्यात हे जाहीर करू नका। पलिष्ट्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुनत्यांच्या कन्या जयघोष करतील असे न हो। गिलबोवाच्या डोंगरांनो, तुम्हावर दहीवर न पडू, पर्जन्यवृष्टी न होवो। नजराणा म्हणून देण्यास तुम्हासाठी अर्पण योग्य शेते न होवोत, कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे। शौलाची ढाल तैलाभ्यंगा वाचून भ्रष्ट होऊन पडली आहे। वधिलेल्यांचे रक्त प्राशन केल्यावाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्यावाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे, शौलाची तरवार कधी रिकामी परतत नसे। शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळावू असत, जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही। ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते। इस्रायली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा, तो तुम्हास किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारीत असे, तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे। रणभूमीवर बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत। योनाथाना, तू उच्चस्थानी वधिला गेला आहेस। माझ्या बंधो योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे। तू मजवर फार माया करीत असस, तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते। बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत। युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत.